श्री दासबोध दशक अकरावा भीमदशक समास दुसरा चत्वार देवनिरूपण
श्री राम ये कनिश्चल ये कचंचल चंचळी गुंतले सकळ निश्चळते निश्चळ जैसे तैसे पाहे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षामधे एक निश्चळा ऐसा निश्चयात्मक निश्चळचितो या निश्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचळाकडे धावती चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोड़े चंचळी चंचळ जन्मले चंचळाची मधे वाढले अवघे चंचळची बिंबले जन्मवरी पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितुके चंचळी घडे चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैचा चंचळ काही निश्चळे ना निश्चळ कदापि चळेना नित्यानित्य विवेके जना उमजे काही काही उमजले तरी नुमजे काही समजले तरी न समजे काही बुझे तरी निर्बुझे किंचित मात्र संदेह अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामधे श्रम निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे चंचळा करी तितुकी माया माईक जाये विलया लहान थोर म्हणावया कार्य नाही सगट माया विस्तारली अष्टधा प्रकृती फापावली चित्र विचित्र विकारली नाना रूपे नाना उत्पत्ती नाना विकार नाना प्राणी लाहान थोर नाना पदार्थ मकार नाना रूपे विकारवंत विकारले सूक्ष्म जडत्वास आले अमर्याद दिसो लागले काही चाबाही मग नाना शरीरे निर्माण झाली नाना नामाभिधाने ठेविली भाषा परत्वे कळोवाली काही काही मग नाना रीती नाना दंडक आचार एकाहून एक वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती नानामत्ते निर्माण झाली नाना पाषांडे वाढली नाना प्रकारीची उठेली नाना बंडे जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला कोण वारील कोणाला एक नाही पृथ्वीचा झाला गळाठा एकाहून एक मोठा कोण खरा कोण खोटा कोण जाणे आचार बहुकचित पडिला कित्येक पोटासाठी बुडाला अवघावर पंगची झाला साभिमाने देव झाले उदंड देवांचे मांडले भंड भूता देवतांचे थोतांड एकची झाले मुख्य देव तो कळेना काशास काहीच मिळेना एकास एक वळेना अनावर ऐसा नासला विचार कोण पाहातो सारा सार कैचा लहान कैचा थोर कळे चिना शास्त्रांचा बाजार भरला देवांचा गलबला झाला लोक कामनेच्या व्रताना झोंबून पडती ऐसे अवघे नासले सत्यासत्य हारपले अवघे अनायक झाले सहूकडे मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला जो जे मते सापडला तयास तेची थोर असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन म्हणून ज्ञाते जन सत्य शोधिती लोकवर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळा मळ आता एका केवळ विवेकी हो लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका मृत्तिका धातु पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर जप ध्यान निरंतर करिती पूजा एक सकळांचा अंतरात्मा विश्वीवर्ते जो विश्वात्मा द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक एक ते निर्मळ निश्चळ कदापि न भेति चंचळ अनन्य भावे केवळ वस्तुच ते एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती परंतु अष्टधा प्रकृती ओळखिली पाहिजे प्रकृती मधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत महान भाव विवेके जाणावा जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा क्षीर नीर निवडिती ते राजहंस बोली जेती सारा सार जाणती ते महान भाव अरे जो चंचळास ध्याईल तो सहजची चळेल जो निश्चळास भजेल तो निश्चळची प्रकृती सारिखे चालावे परियंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकाईसे।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दूसरा।